आता आपण श्री सप्तशृंगी देवीची माहिती पाहणार आहोत. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील वणी येथे श्री सप्तशृंगी देवीचे स्थान आहे. देवीचे हे पीठ महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धे पीठ आहे. सप्तशृंग गडावरील एका कड्याच्या टोकावर श्री सप्तशृंगी देवीचे स्वयंभू स्थान आहे. सिंदूर विलेपित अष्टादशभुजा म्हणजे 18 हात असलेली देवीची ही उभी मूर्ती आहे. या देवीचे वैशिष्ट्य म्हणजे ती सकाळी बाला, दुपारी तरुणी आणि सायंकाळी वृद्धेच्या रूपात भासते. प्रत्येक वर्षी चैत्री आणि आश्विन पौर्णिमेला सप्तशृंग गडावर देवीची मोठी यात्रा भरते. आता आपण श्री सप्तशृंगी देवीचा नामजप कसा करावा ते ऐकूया.
श्री सप्तशृंगी देव्यै नमः. 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 श्री सप्तशृंगी देव्यै नमः.